नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूनी उदकाची उपलब्धता आनी सुरक्षितता सुनिश्चित करपाक सगळ्यांक एकठांय काम करपाचे आवाहन केले. हवामान बदल आयच्या काळात जलचक्रार परिणाम करता हे ताणी अधोरेखित केले. नवी दिल्लीत 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 आनी पहिल्या जलसंचय जनभागीदारी पुरस्कारांचे वितरण करताना राष्ट्रपती उलयताली. उदक वाटपाच्या तांच्या प्रयत्नाबद्दल तांणी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आनी उदकाशिवाय कोणूच जगूंक शकना हाचेर भर दिलो.
सक्षम उपयोग एक बेसिक अनिवार्यता है. हमारे देश के लिए जल का सक्षम उपयोग और भी अधिक आवश्यक है, क्योंकि हमारे देश की जनसंख्या की दृष्टि से हमारे जल संसाधन बहुत सीमित है. ऐसे स्थिति में सरकार और जनता को मिलकर वाटर अवेलेबिलिटी और वाटर सिक्योरिटी के लिए निरंतर प्रयासरत रहना चाहिए.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां आंध्र प्रदेश आनी तामिळनाडूच्या भेटीर वतले. आंध्र प्रदेश दौऱ्या वेळार मोदी पुट्टपर्थितो हांगा भगवान श्री सत्यसाईबाबांचे मंदीर आनी महासमाधीक भेट दितले आनी दर्शन घेतले. भगवान श्री सत्यसाईबाबांच्या शताब्दी समारंभातूय ते सहभागी जातले आनी भगवान श्री सत्यसाईबाबांचे जीवन शिकवण आनी शाश्वत दायजाचो सन्मान करपी एक स्मारक नाणे आनी तिकीटांचो संच प्रकाशित करतले. उपरांत ते तामिळनाडूतल्या कोईमुतराक वतले आनी दक्षिण भारत सैनीक शेती शिखर परिषदेचे उक्तावण करतले. भारत डिसेंबर मेरेन 2035 कालावधी खातीर सुधारित राष्ट्रीय निर्धारित योगदान म्हणजे एनडीसी प्रकाशित करतलो असे बेलेम ब्राझीलात झाल्या संयुक्त राष्ट्राच्या COP30 हवामान शिखर परिषदेच्या उच्चस्तरीय सत्रात उलयताना पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव हांणी सांगले. शाश्वतवाड आनी विकास पद्दतीक लागून हवामान बदल वास्तवीक जातात आनी लागी येतात. तांणी विकसित राष्ट्रांक तांच्या सध्याच्या वेळेचे निव्वळ शून्य मोख साध्य करपाचे आवाहन केले.
Has demonstrated successfully that development and environmental stewardship can advance in tandem. India's emission intensity has declined by over 36% since 2005. India's non-fossil fuel based energy capacity, currently around 256 gigawatt, accounts for more than half of its total electric installed capacity. Our newly launched nuclear mission and green hydrogen mission further accelerate our journey towards net zero by 2070. We shall be declaring our revised NDCs till 2035.
हालीच बिहार विधानसभा वेंचणूक झाली त्याविशी नवी दिल्लीत 6व्या रामनाथ गोयंका व्याख्यानात उलयताना मोदी हांणी म्हळे की वेंचणुकेचो हो निकाल इतिहासीक आसा आनी 1951 उपरांत राज्यात सर्वाधिक मतदान झाले, जातून बायलांचे मतदान दादल्या परस सुमार 9% चड आसा. वो एक लोकशाहीचो विजय असे ते उलयले.
कोई भी लोकतंत्र में लोगों की बढ़ती भागीदारी को नजरअंदाज नहीं कर सकता. इस बार बिहार के इतिहास का सबसे अधिक वोटर टर्नआउट रहा है. महिलाओं का टर्नआउट पुरुषों से करीब 9% अधिक रहा. ये भी लोकतंत्र की विजय है. बिहार के नतीजों ने फिर दिखाया है कि भारत के लोगों की आकांक्षाएं कितनी ज्यादा है.
राष्ट्रीय विकासा खातीर ताचे फायदे सगळ्या मेरेन पावप गरजेचे असा हाचेर भर देऊन आज देशात सामाजिक न्याय प्रत्यक्षात येता ते पळून मोदींनी समाधान व्यक्त केले.
हमारी सबसे बड़ी प्राथमिकता सिर्फ एक होनी चाहिए, विकास विकास और सिर्फ विकास. और इसलिए मैं हर राज्य सरकार को कहता हूं, आप अपने यहां बेहतर इन्वेस्टमेंट का माहौल बनाने के लिए कंपटीशन करिए, आप ईज ऑफ डूइंग बिजनेस के लिए कंपटीशन करिए, डेवलपमेंट पैरामीटर्स में आगे आने के लिए कंपटीशन करिए, फिर देखिए जनता कैसे आप पर अपना विश्वास जताती है.
भारताच्या 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे इफ्फीची सुरुवात फाल्यां भारताच्या चित्रपट सृष्टीचे दायज दाखोवपी एका उत्साही सांस्कृतिक परेडीन जातली. 20-28 मेरेन गोयातल्या पणजी शारात 80 देशातले मानेस्त आनी चित्रपट निर्माते एकठांय येतले आनी भारतातले आनी परदेशातले मेळून 270 चित्रपट प्रदर्शित जातले. इफ्फी हो सपन पळोवपाचो उत्सव जंय प्रोजेक्टराचो झगमगाट काळजाचे धगधग करता. एकाच मळबाखाला एकठांय येवपी अगणित कथांचो झेलो गोंयच्या 5 मुखेल थळांनी पातळिल्ली 8 दिसांतली दरेक प्रदर्शन म्हणजे हो एक खास प्रवास आसा. सोमारा ग्रेटर नोयडात जाल्ल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलीत भारतान दमदारी कामगिरी करत यजमान पंगडान सगळ्या 20 स्पर्धांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय हवामानशास्त्र विभागान आज मध्य प्रदेशात थंडीची लाट तीव्र जावपाची शक्यता उक्तायल्या. पूर्व राजस्थान, छत्तीसगड, मराठवाडा, तेलंगणा, मध्य महाराष्ट्र आनी विदर्भातूय अशीच परिस्थिती उरपाची शक्यताय आसा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 चेर. नमस्कार.